विविध भारती पुणे माधुरी कुलकर्णी सादर करत आहे पुणे वृत्तांत. राज्यातल्या स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत ओबीसी आरक्षणाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं आज फेटाळली, त्यामुळे राज्यात होणाऱ्या आगामी निवडणुका ओबीसी आरक्षणासहितच होणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत माध्यमांशी बोलताना सांगितलं. 2022 बदलण्यात आलेली प्रभाग रचनाही न्यायालयानं रद्द केली आहे, त्यामुळे 2017 प्रभाग रचनेनुसारच या निवडणुका होणार आहेत. न्यायालयानं सरकारच्या दोन्ही मागण्या मान्य केल्या असून आता या निवडणुका ओबीसी आरक्षणासह होतील हे स्पष्ट झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असणाऱ्या पुण्यातील श्री क्षेत्र भीमाशंकर इथं आज दुसऱ्या श्रावणी सोमवार निमित्त भाविकांनी गर्दी केली आहे. पहाटेपासून जवळजवळ 2 लाख भाविकांनी शिवलिंगाचं दर्शन घेतल्याचा अंदाज आहे. श्रावणी सोमवार निमित्त शिवमंदिर आणि आतील गाभाऱ्यात आकर्षक रंगीबेरंगी फुलांची सजावट करण्यात आली आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी एसटीच्या पुणे विभागानं अतिरिक्त बसगाड्यांचं नियोजन केलं आहे. स्वारगेट आणि पिंपरी चिंचवड आगारातून सुटणाऱ्या 80% बससाठीचं आरक्षण आताच पूर्ण झाल्यानं एसटी गाड्यांची संख्या टप्प्याटप्प्यानं वाढवली जाणार आहे. पुण्याच्या वैभवशाली सार्वजनिक गणेशोत्सवातील मानाच्या 4थ्या तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं यंदा शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष आहे. यानिमित्त आज रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिरात पुण्यातील विविध गणेश मंडळातील पदाधिकारी कार्यकर्ते तसंच विविध ढोल ताशा पथकातील वादक अशा 561 युवकांनी रक्तदान केलं. पिंपरी चिंचवड इथं 1 ते 4 ऑगस्ट दरम्यान खान्देश सार्वजनिक श्री कानबाई माता उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. या उत्सवाच्या माध्यमातून खान्देशाची समृद्ध परंपरा जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला. धुळे नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी बांधवांचं नृत्य हे या महोत्सवाचं विशेष आकर्षण होतं. पुणे शहरात सार्वजनिक स्वच्छता, प्लास्टिक कचरा व्यवस्थापन आणि कचरा वर्गीकरण न करणाऱ्या व्यावसायिक मिळकतींना पुणे महापालिकेचा घनकचरा विभाग नोटीस बजावणार आहे. महापालिकेचा प्रत्येक आरोग्य निरीक्षक रोज किमान 21 व्यावसायिक मिळकतींना भेट देणार आहे. त्यानंतर आवश्यकतेनुसार नोटीस बजावण्यात येणार असल्याचं पुणे महापालिकेच्या घनकचरा विभागाचे उपायुक्त संदीप कदम यांनी सांगितलं. जिल्हा परिषद शाळेतील मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थिनींकरता सायकल बँक हा उपक्रम राबवण्यात येणार असल्याचं पुरंदरच्या गटविकास अधिकारी प्रणोती श्री श्रीमाळ यांनी सांगितलं. जिल्हा परिषदेच्या शाळेत 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात सायकल दान करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. ससून सर्वोपचार रुग्णालयातल्या अस्थिव्यंगोपचार विभागातील डॉक्टरांनी एका महिलेवर रोबोटच्या मदतीनं गुडघा प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वी केली आहे. रोबोटिक प्रक्रियेमुळे अधिक अचूक पद्धतीनं शस्त्रक्रिया करण्यात आली असल्याचं ससूनच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. पुणे जिल्हा फुटबॉल संघटनेतर्फे पीडीएफए लीग 2025 फुटबॉल स्पर्धा सुरू आहेत. या स्पर्धेच्या अव्वल श्रेणी गटाच्या सामन्यात 7 शेखनं केलेल्या 2 गोलांच्या जोरावर डेक्कन इलेव्हन अ संघानं परशुरामियन्स अ संघाचा 2-1 असा पराभव केला. दुसऱ्या सामन्यात निलेश मोरे आणि ऋत्विश खन्ना यांनी नोंदवलेल्या गोलांमुळे उत्कर्ष क्रीडा मंच अ संघानं थंडरकॅट्स अ संघाचा 2-1 असा सहज पराभव केला. थंडरकॅट्सकडून पार्थ साळुंखेनं एकमेव गोल केला. भारतात पहिल्यांदाच खेलोत्सव पॅरा एडिशन क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा म्हाळुंगे बालेवाडी इथल्या श्री छत्रपती क्रीडा संकुलात 11 ऑगस्ट ते 18 ऑगस्ट या कालावधीत होणार आहे अशी माहिती पॅराऑलिम्पिक स्पर्धेत भारताला पहिलं सुवर्णपदक मिळवून देणारे मुरलीकांत पेटकर यांनी दिली. या स्पर्धेत पॅरा नेमबाजी, पॅरा जलतरण, पॅरा अॅथलेटिक्स आणि व्हीलचेअर बास्केटबॉल हे क्रीडा प्रकार समाविष्ट करण्यात आले आहेत. या स्पर्धेत 13 पॅराऑलिम्पियन, 15 आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळाडू आणि देशभरातून 600 अधिक खेळाडू सहभागी होणार आहेत. या स्पर्धेमधूनच 25 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर या कालावधीत होणाऱ्या पॅरा नेमबाजी विश्वचषकासाठी भारतीय संघाची निवड होईल. पुणे आणि परिसरात आज दिवसभर आकाश अंशतः ढगाळ होतं. कमाल तापमान 30 तर किमान तापमान 21.6 सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. उद्याही साधारणपणे असंच हवामान असेल असा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.